सुपरहिट्स 93.5 फॅरड एफ एमवर श्रुती आहे तुमच्यासोबत. 11 का शोमध्ये सुपरहिट गप्पा सुरू आहेत आणि एक गोष्ट नक्की आहे ती म्हणजे लॉकडाऊनमध्ये खूप नवीन नवीन गोष्ट शिकत आहोत आपण आणि त्या कंटिन्यू करतो आहोत. या गोष्टीचं जरा जास्त कौतुक वाटतं कारण वेळ असल्यानंतर कुणीही काही नवीन शिकू शकतं, पण जरा जॉब आणि कामं या सगळ्यामुळे वेळ जेव्हा कमी असतो, मी असं म्हणत नाही की वेळ नसतोच, वेळ असतो बऱ्याच वेळा, आवड असली की सवड निर्माण होते. सो यामध्ये यूट्यूबवर ट्रेंडिंग व्हिडिओजमध्ये काही महिन्यांपासून, काही आठवड्यांपासून असं म्हणूया आपण, योगा व्हिडिओज ट्रेंडिंग आहेत. सो दिस इज अ गुड साईन. आणि योगा काय बोलावं, म्हणजे ही गोष्ट अशी आहे आपण भारताने जगाला दिलेली की यामुळे मेंटल हेल्थ, फिजिकल हेल्थ सर्वच गोष्टी नियंत्रणात राहतात, उत्तम राहतात. सो दिस इज व्हेरी गुड थिंग. म्हणजे काहीही यूट्यूबवर बघण्यापेक्षा लोकांनी हे प्रिफर केलं. दिस इज नॉट बॅड राईट. ऑफ लाल रेड एफ एम पे सुपरहिट गाना ऐसी ही कन्सिस्टन्सी रखने वाले लोगों के लिए अपने अच्छे अच्छे कामों में 93.5 फैराड एफ एम बजाते रहो.